chinimandi.com podcast.
उत्तर प्रदेश ऊस शेतकऱ्यांना स्पर्धेत पारितोषिक मिळवण्याची संधी. उत्तर प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांना योगी सरकार पुन्हा एकदा प्रोत्साहित करणार आहे. सरकारनं ऊस शेतकऱ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यामध्ये प्रति हेक्टर चांगली आणि अधिक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. राज्याचे ऊस आयुक्त संजय आर भुसरेड्डी यांनी यासाठी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत आणि याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. या स्पर्धा 3 टप्प्यात घेतल्या जातील. या टप्प्यांवर यशस्वी होणाऱ्या ऊस शेतकऱ्यांना सन्मानित केलं जाईल. स्पर्धेच्या तयारीच्या बाबतीत मेरठच्या उप ऊस आयुक्त राजेश मिश्र यांच्या अनुसार शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल. तसंच त्यांना याबाबतच्या जागृतीसाठी अभियानाचं आयोजनही केलं जाईल.